नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. देशभरातल्या न्यायालयांसाठी सरन्यायाधीशांकडून एक खटला एक डाटा प्रणालीची घोषणा. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात क्षमता, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून 2027 पूर्ण होणार. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाची प्ले ऑफमध्ये समावेशाची आशा मावळली. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री देण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी एक खटला एक डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणाची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल, असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी आज केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विकास ही इकोसिस्टीम महाराष्ट्रात उभारत असून भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे आयोजित अॅन्युअल बिझनेस समिट 2026 या 2 दिवसीय परिषदेअंतर्गत सकाळच्या सत्रात झालेल्या व्हिजन फॉर इंडिया ॲट 100 या परिसंवादात बोलत होते. दशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचं इकॉनॉमिक इंजिन राहिलं आहे असं सांगत, महाराष्ट्र आज 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे जी भारताच्या GDP मध्ये सुमारे 15% योगदान देत असल्याचं ते म्हणाले. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20% अधिक असून देशाची डेटा सेंटर आणि स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं प्रतिसाद देत कान्स दौरा रद्द केला आहे. शेलार यांनी आपल्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंध लागू करत जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाईन, सरकारी कामकाजासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हे नवे नियम लागू केले आहेत. देशहितासाठी वैयक्तिक प्रलोभनं बाजूला सारून शिस्त पाळणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं शेलार यांनी यावेळी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगामध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूचं त्यांनी यावेळी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची इमारत 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या स्थानकाचा जवळपास 1 एकर जागेचा परिसर पूर्णपणे छतानं आच्छादित केला जाणार आहे. या स्थानकात पहिल्या मजल्यावर खाद्यपदार्थाची दुकानं आणि हॉटेल, मुलांसाठी खेळ तसंच प्रवाशांच्या आरामासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. स्थानकाच्या दोन्ही बाजूस तिकीटघर आणि प्रवेशद्वार असणार आहे. या कामासाठी नुकतीच खासदार डॉ भागवत कराड यांनी विविध रेल्वे संघटना आणि रेल्वे अधिकारी यांची बैठक घेतली. त्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पीटलाईनचं काम येत्या 4 महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलामुलींच्या 6 शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केलं आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील MIDC, लांबजना, तोंडारपाटी, मरशिवनी, जाऊ आणि बावची या निवासी शाळांचा समावेश आहे. इथं प्रवेशासाठी शासनाचे आरक्षणाचे नियम लागू असून त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 80%, अनुसूचित जमाती 10%, विमुक्त भटक्या जमाती 3%, विशेष मागास प्रवर्ग 2% आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 5% जागा राखीव आहेत. महाराष्ट्र शासनानं सुरू केलेलं अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण तात्काळ थांबवावं या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जनतेसमोर जाहीर करण्यात यावा. अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच नागरिकांना त्यावर सूचना, हरकती आणि मते प्रभावीपणे मांडता येतील. त्या मागणीसाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवावी अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने प्ले ऑफमध्ये समावेश करण्याची आशा आता संपुष्टात आली आहे. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवत गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केलं. RCBसह सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ प्रत्येकी 14 गुण मिळवत अनुक्रमे 2र्या आणि 3र्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्ज 13 गुणांसह 4थ्या स्थानावर आहे. आज पंजाब किंग्ज संघाचा दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर सामना होणार आहे. धर्मशाला इथं 7:30 होणाऱ्या या सामन्यात विजय मिळाल्यास पंजाब संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. उद्याच्या 12 मे जागतिक परिचारिका दिनाचं औचित्य साधून धुळे जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं आज रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केलं. राज्यात आज जळगाव इथं 44.5° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 42.8, छत्रपती संभाजीनगर इथं 42.2, तसंच बीड इथं 42.4, तर धाराशिव इथं 39.9° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कितीही आक्रमण झाले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं गुजरातमधलं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं राज्यपाल म्हणाले. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. देशभरातल्या न्यायालयांसाठी सरन्यायाधीशांकडून 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात क्षमता, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाची प्ले ऑफमध्ये समावेशाची आशा मावळली. आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून 2027 पूर्ण होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या 7:10 नमस्कार.